आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीनं बोली प्रक्रियेची सरकारकडून पूर्तता. महाराष्ट्रात चवदार तळे सत्याग्रहाच्या 99व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ इथं 23व्या जस्टा कॉजा महोत्सवाअंतर्गत राष्ट्रीय युवक संसद आणि वादविवाद स्पर्धा आयोजित. आणि विदर्भात अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं यंदाच्या खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीनं सक्षमसाठी व्यवस्थापन समितीबरोबरची बोली प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे युरिया खताच्या उत्पादनासाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूसाठा उपलब्ध झाला असून त्यामुळे देशांतर्गत युरिया उत्पादन वाढणार आहे. यापूर्वी देशात 54,500 मेट्रिक टन प्रतिदिन इतकं युरिया उत्पादन होत होतं, ते आता 76,000 मेट्रिक टन प्रतिदिन इतकं वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या देशात 61,14,000 मेट्रिक टन इतका साठा उपलब्ध असून उत्पादनात वाढ झाल्यास त्याचा फायदा यंदाच्या खरीप हंगामासाठी होणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातल्या महाड इथं केलेल्या चवदार तळे सत्याग्रहाला आज 99 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त महाड इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम पार पडला. चवदार तळे जलशुद्धीकरण प्रकल्प आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं. चवदार तळ्याचा हा सत्याग्रह भारताला समतेकडे नेणारा ठरला असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे, कारण भारताच्या इतिहासामध्ये चवदार तळ्याचा सत्याग्रह हा समतेच्या कडे भारताला नेणारा अशा प्रकारचा सत्याग्रह राहिलाय. मानवतेच्या दृष्टीनं जेव्हा मानव मानवाला मानव मानायला तयार नव्हता त्यावेळेस मानवतेची जाणीव करून देणारा अशा प्रकारचा सत्याग्रह आहे. कधीच आपल्या देशात विषमता येऊ नये अशा पद्धतीनं काम झालं पाहिजे, म्हणूनच आजच्या दिवसाचं महत्व आहे. आपल्या येणाऱ्या पिढ्यांना समता आणि विषमतेने झालेलं नुकसान या दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजेत, या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे.
या सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाला सुरुवात होत असून हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं 200व जयंती वर्ष आणि संत गाडगेबाबा यांचं 150व जयंती वर्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हे समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरं करण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबईत इंदू मिल इथं बाबासाहेबांचं स्मारक लवकरच पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. समाजामध्ये विषमता दूर करण्याची तसंच एक समतायुक्त समाज निर्माण करण्याची प्रतिज्ञा आज आपण घेऊया असं मुख्यमंत्री म्हणाले. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 साली महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून ऐतिहासिक क्रांती केली. या ऐतिहासिक क्रांतीनं जातीयवादी अस्पृश्य स्पृश्य व्यवस्थेला मूठमाती देत समता बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश दिला. महाडच्या चवदार तळ्यातील पाणी हे समतेचं अमृत असून या चवदार तळ्याचं पाणी घेऊन गावागावातील तलाव नदी धरणात सोडून समतेचा संदेश सर्वदूर पोहोचवा असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे. महाडमध्ये चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष सोहळ्याचा शुभारंभ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महात्मा गांधी यांचे पंटू, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सभागृहापासून चवदार तळ्यापर्यंत पदयात्रा करून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आणि चवदार तळ्यातील पाणी कलशात भरून काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिलं. हे पाणी सर्व जिल्ह्यांमध्ये गावागावात जाऊन नदी तलाव आणि धरणातही सोडलं जाणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन 21-22 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राच्या भेटीवर येणार आहेत. उपराष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हा त्यांचा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे. आपल्या या भेटीत 21 मार्च 2026 रोजी उपराष्ट्रपती नागपूर इथल्या महर्षी व्यास सभागृहात भारतीय युवा संसदेच्या 29व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांताच्या नवीन कार्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन आज अयोध्यानगर इथल्या शारदा चौक परिसरात पार पडलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आलं. विश्व हिंदू परिषदेचं हे नवीन कार्यालय सुमारे 4,000 चौरस फूट जागेवर उभारण्यात येणार असून इथं आधुनिक सुविधांनी सुसज्ज 5 मजली इमारत बांधण्यात येणार आहे. जागतिक चिमणी दिवस आज साजरा होत आहे. चिमण्यांच्या घटत चाललेल्या संख्येबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणं हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. वृक्ष बीज प्रसार करण्यात आणि कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यात चिमण्यांसह सर्वच पक्ष्यांचा मोठा वाटा असतो. बुलडाणा जिल्ह्यातील निसर्ग पर्यावरण अभ्यासक आणि पक्षीमित्र प्राध्यापक संजय गुरव गेल्या 20 वर्षापासून चिवताई घरकुल योजनेच्या माध्यमातून चिमणी संवर्धनाकरता प्रयत्न करत आहेत. त्यांनी लाकडी घरट्यांची निर्मिती केली असून महाराष्ट्रासह इतर 7 ते 8 राज्यांमध्ये या घरट्यांचं वितरण करण्यात येतं. सिमेंटच्या जंगलात हरवणाऱ्या चिमण्यांसाठी अकोला इथल्या निवृत्त तलाठी सुनील कल्ले आणि प्राध्यापक सुनीता कल्ले यांनी आपल्या घराला चिमण्यांचं माहेरघर बनवलं आहे. गेल्या 20 वर्षापासून ते पक्ष्यांसाठी पाणी आणि दाण्याची व्यवस्था करत जैवविविधता जपण्याचं कार्य करत आहे. जागतिक चिमणी दिनानिमित्त त्यांनी नागरिकांना घराच्या गॅलरीत पाणी ठेवण्याचं आवाहन केलं असून त्यांच्या प्रेरणेनं परिसरातही पक्ष्यांसाठी पाणवठे तयार होत आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ इथं 23व्या जस्टा कॉझा महोत्सवाअंतर्गत राष्ट्रीय युवक संसद आणि वादविवाद स्पर्धेचं उद्घाटन झालं. यावेळी राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी सशक्त नागरिकच विकसित भारत विकसित महाराष्ट्र घडवतील असं प्रतिपादन केलं. कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाला डॉ अजय चव्हाण डॉ रविशंकर मूर आणि डॉ प्रवीणा खोब्रागडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अधिकारांसोबतच कर्तव्याची जाणीव ठेवावी असं आवाहन जयस्वाल यांनी केलं. डॉ अजय चव्हाण यांनी संस्कारमय शिक्षणाचं महत्व अधोरेखित केलं तर डॉ मोर यांनी युवक संसदेमुळे लोकशाही बळकट होत असल्याचं सांगितलं. देशभरातून 100 हून अधिक प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. ग्रामीण विकास विभागाच्या वतीनं शेतकरी आणि बचतगट महिलांसाठी आजपासून 3 दिवसीय हिराई महोत्सवाचं आयोजन चंद्रपुरात करण्यात आलं. या महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते पार पडलं. स्थानिक चांदा क्लब ग्राउंड इथं आयोजित या महोत्सवात शेतकऱ्यांसाठी विविध शेती उपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं आहे. यामध्ये अवजारं गाई म्हशी बैल ट्रॅक्टर इत्यादी साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. यात बचत गटांनी तयार केलेल्या साहित्याचं प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. या भव्य प्रदर्शनीत शेतकऱ्यांसोबत सर्वसामान्य नागरिकांच्या गरजेचे साहित्याचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. ग्रामीण भागात गॅस सिलेंडर बुकिंगसाठी 45 दिवसांची मर्यादा असल्यानं इंधन टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अंत्योदय आणि प्राधान्य गटातील सुमारे 2.67 लाख लाभार्थ्यांना रेशन दुकानातून रॉकेल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुरवठा विभागानं 3.26 लाख शिधापत्रिकाधारकांसाठी रॉकेलची मागणी नोंदवली असून अकोला जिल्ह्यासाठी 326 KL साठ्याची मागणी करण्यात आली आहे. उपलब्धतेनुसार प्रत्यक्ष पुरवठा किती होईल हे लवकरच स्पष्ट होणार आहे. विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं नुकसान झालं आहे. अकोट तालुक्यातील सावरा परिसरात अचानक हवामानात बदल होऊन जोरदार गारपीट आणि अवकाळी पावसानं हजेरी लावली. जवळपास 1 तास गारपीटीसह सुरू असलेल्या या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर गारांचा थर साचलेला दिसून आला. दरम्यान अकोट शहरातही काही भागात पाऊस झाल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली होती. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून सध्या काढणीच्या अवस्थेत असलेल्या गहू आणि कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच आंबा टरबूज आणि खरबूज या फळपिकांनाही गारपीटी मुळे तडाखा बसल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान वाढलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात अनेक भागात काल जोरदार अवकाळी पाऊस झाला. मेहकर तालुक्यात उकळी सुकळी डोणगावसह देऊळगाव साकरशा परिसरात गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान वर्धा नागपूर वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या अर्लिन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत तन्वी शर्मा ईशाराणी बरुआ आणि मालविका बनसोड या भारतीय खेळाडूंनी पॅलेस डे स्पोर्ट्स इथं महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. महिला उपउपांत्यपूर्व फेरीत तन्वीनं भारताच्या अनमोल खरबचा पराभव केला तर ईशाराणी बरुआनं कॅनडाच्या वेन यू झांगचा पराभव केला. आणखी एका सामन्यात नागपूरच्या मालविका बनसोडनं मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला हरवलं. पुरुष दुहेरीत अर्जुन मदाथिल रामचंद्रन आणि हरिहरन अमसा करुणाकरन या जोडीनंही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीनं बोली प्रक्रियेची सरकारकडून पूर्तता. महाराष्ट्रात चवदार तळे सत्याग्रहाच्या 99व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ इथं 23व्या जस्टा कॉझा महोत्सवाअंतर्गत राष्ट्रीय युवक संसद आणि वादविवाद स्पर्धा आयोजित. आणि विदर्भात अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.